नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज उत्तर प्रदेशातल्या वृंदावनातल्या रामकृष्ण मिशन सेवाश्रम हॉस्पिटलांत नंदकिशोर सोमणी ऑन्कॉलॉजी ब्लॉकाचे उक्तावण केले. रामकृष्ण मिशन सेवाश्रमाच्या नव्या ऑन्कॉलॉजी ब्लॉकाचो हेतू ह्या वाठारांत कॅन्सराची दुयेंतींक जतनाय घेवपाची सुविधा घटमूट करपाचो आसा. ऑन्कॉलॉजी ब्लॉकान प्रगत रेडिओथेरपी आणि निदान सुविधा असा काल सावन राष्ट्रपती उत्तर प्रदेशात 3 दिवसाच्या भोवडेर असत.
विषय हे की रामकृष्ण मिशन सेवाश्रम चैरिटेबल अस्पताल धन के अभाव के कारण किसी भी रोगी को उपचार से वंचित नहीं किया जाए के प्रेरणादायक सिद्धांतों पर कार्य कर रहा है. ये विचार सच्चे अर्थ में करुणामय चिकित्सा सेवा की भावना को व्यक्त करता है.
बेकायदेशीर ऑनलाईन गेमी आड सुरू आशिल्ल्या कारवायातल्यान सरकारान 300 बेकायदेशीर जुगार आणि सट्टेबाजी संकेतथळां आणि एप्लिकेशन ब्लॉक केल्यात. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगले, सट्टा आणि मटका जुगार नेटवर्का आड कारवाय केल्या, तशेंच रियल मनी कार्ड आणि कॅसिनो गेमींग एप्लिकेशना आड कारवाय केल्या अशें सूत्रांनी सांगला. इस्लामाबाद आतंकवादाक दिल्लो आपलो तेको जो मेरेन पाकिस्तान काडिना तो मेरेन पाकिस्तानाकडेन केल्ली सिंधू उदका कबला स्थगीत उरतली अशें भारतान परतून एकदां स्पश्ट केलां. एकवटीत राष्ट्रांतले भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश हांणी म्हटलां की पाकिस्तान हे आतंकवादाचे जागतीक केंद्र आसून उदका कबलातीचो हुस्को करचे पयलीं तांणी मनीस जिणेचो आदर करपाक जाय. देशातली सगळी शुद्धीकरण केंद्रां फावो त्या प्रमाणात कच्च्या तेलाची सामुग्री घेऊन चडांत चड क्षमतेन काम करता अशें सरकारान आयज स्पष्ट केलां. घरगुती एलपीजी उत्पादन स्थिर असा आणि फावो तो स्टॉक उपलब्ध असा. आयज नवी दिल्लीन जाल्ल्या अस्त आशियातल्या हालीच्या घडामोडीविशी माहिती दिताना पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्रालयाची संयुक्त सचिव सुजाता शर्मा हांणी फाटल्या एका सप्तकांत गिरायकांक 11,300 टन वेपारी एलपीजी पुरवण केल्या अशें सांगले. घरगुती एलपीजी उत्पादनात 40% वाढ झाल्या आणि किरकोळ विक्री केंद्रांनी ड्राय आउट ना असे तिने सांगले. ब्लॅक मार्केटिंग आणि होर्डिंगाचे अंमलबजावणी कृतीविषयी उलयताना तिने सांगले, काल देशभरात 4,500 परस चढ धाडी घातल्यात. आयज संवसारीक ओरल हेल्थ दीस म्हूण पाळटात. केंद्रीय भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा हांणी संवसारीक ओरल हेल्थ दिसा निमतान लोकांक तोंडाच्या नितळसाणीच्यो बऱ्यो सवयी आपणावपाचो उलो मारला. स्वताचे हास्य बरे आणि निरोगी दवरपा खातीर योग्य तरेन दात घासप, गोड पदार्थ मर्यादेन खावप आणि नेमान दातांची तपासणी करप हे सारखेल्या सवयींचेर मंत्री नड्डा हांणी आपल्या सोशल मीडिया पोस्टावरवी भर दिला. आपल्या तोंडाची काळजी घेतिल्ल्यान फकत तोंडाचीच न्हय तर पुराय शरीराची भलायकी बरी उरता असे मंत्री जेपी नड्डा आणि आपल्या संदेशात म्हटलं. आज जगभरात संसारिक सवण्यांचा दीस म्हणून मनयतात. सवण्यांच्या उण्या जाल्ल्या आकड्याविषयी जागृताय करपा खातीर दर वर्सा 20 मार्च हो दीस मनयतात. 2010 वर्सा नॅचरल फॉरएव्हर सोसायटी ऑफ इंडिया आणि इकोसिस्टम एक्शन फाउंडेशन हांचे जोडपालवान हो दीस मनोवपाक सुरू केल्लो. सवणी ही दिसपाक खूप ल्हान असली तरी पर्यावरणाच्या नदरेतल्यान ती व्हड महत्वाची भूमिका बजायतात. नेटान वाढपी शारीकरण, प्रदूषण अशा वेगवेगळ्या कारणांक लागून ह्या सवण्यांचा आकडो दिसान दीस उणो जायत चालला. पर्यावरणाचो समतल दवरपाक ही सवणी हातभार लायतात.
Aside in our homes and neighborhoods, sparrow populations have seen a sharp decline due to rapid urbanization, pollution, loss of nesting spaces, and changing lifestyles. Sparrows play a crucial role in maintaining ecological balance. They help control insect populations and contribute to pollination, making them vital for a healthy urban ecosystem. Various activities such as awareness campaigns, art competitions, and community initiatives are being organized to encourage conservation efforts across the world. Simple measures like installing bird feeders, planting native vegetation and reducing pesticide use can go a long way in protecting sparrows and supporting urban biodiversity.
भारताचे फुटबॉलपटू सुनील छेत्री 25 मार्चाक युपिया हांगच्या गोल्डन ज्युबली आउटडोर स्टेडियमाचेर जावपी 23 वर्सा पिराये सकयल्या त्रिराष्ट्रीय चॅम्पियनशीप 2026 उक्तावण सुवाळ्याक हाजीर रावतले. श्री छेत्री पयलेच फावट अरुणाचल प्रदेशाक भेट दिवपाचे आसात. ही आपल्या खातीर एक खासा संद. अरुणाचल प्रदेशातल्या लोकांचो फुटबॉलाविशी आशिल्लो मोग आणि आवड अनुभवपाक आपण इच्छुक असा असे सुनील छेत्री हांणी म्हटलं. हवामान. भारतीय हवामान विभागान आयज उपहिमालयन अस्तंत बंगाल आनी सिक्कीमांत व्हड उटंगाराचो पावस पडपाचो अदमास उक्तायलो. हिमाचल प्रदेश आनी उत्तराखंडान लेगीत व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास आसा. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.